स्वप्नाची समाप्ती. स्नेहहीन ज्योती परी मंद होई शुक्रतारा, काळ्या मेघखंडास त्या किनारती निळ्याधारा. स्वप्ना सम एक एक तारा विरे आकाशात, स्वप्ना सम एक एक तारा विरे आकाशात, खिरे रात्र कण कण प्रकाशाच्या सागरात. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. रात पाखरांचा आर्त नाद नचकानी पडे, संपवूनी भावगीत झोपलेले रात किडे. पहाटचे गारवारे चोरट्याने जगावर, येती पाय वाजतात वाळलेल्या पानांवर. शांती आणि विषण्णता दाटलेली दिशातून, गजबज गर्जवील जग घटकेने दोन. जमू लागलेले दव गवताच्या पातीवर, जमू लागलेले दव गवताच्या पातीवर, भासते भूतारकांच्या आसवांनी ओलसर. काढ सखे गळ्यातील चांदण्याचे हात, काढ सखे गळ्यातील चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. प्राजक्ताच्या पावलाशी पडे दूर पुष्परास, प्राजक्ताच्या पावलाशी पडे दूर पुष्परास, वाऱ्यावर वाहती हे त्याचे दाटलेले श्वास. ध्येय प्रेम आशा यांची होतसे का कधी पूर्ती, ध्येय प्रेम आशा यांची होतसे का कधी पूर्ती, वेड्यापरी पूजतो या आम्ही भंगणाऱ्या मूर्ती. खळ्यामध्ये बांधलेले बैल होऊनिया जागे, गळ्यातील घुंगुरांचा नाद कानी येऊ लागे. आकृतींना दूरच्या त्या येऊ लागे रूपरंग, आकृतींना दूरचात्या येऊ लागे रूपरंग, हालचाल कूजबूज होऊ लागे जागोजाग. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. होते म्हणू स्वप्न एक एक रात्र पाहिलेले, होते म्हणू स्वप्न एक एक रात्र पाहिलेले, होते म्हणू वेड एक एक रात्र राहिलेले. प्रकाशाच्या पावलांची चाहूल ये कानावर, ध्वज त्याचे कनकाचे लागतील गडावर. प्रकाशाच्या पावलांची चाहूल ये कानावर, ध्वज त्याचे कनकाचे लागतील गडावर. ओततील आग जगी दूत त्याचे लक्षावधी, उजेडात दिसू वेडे आणि ठरू अपराधी. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत.